अध्याय 17वां श्लोक तीसरा। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोयं पुरुषः यो यच्छ्रद्ध स एव सः। एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माजी यया। म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी ही। जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक का मिरया माजी तीख उसी गोड। तैसा बहु असे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होउनी। मग काजळा हाणी मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही। तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच। ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवळू वतला असे। परिगुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धेचे उठिले असे ते ओळखतू। तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मींचे। तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारीपा।
वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आपण बराच काळ विष्णोः स्मरण या संदर्भामध्ये नामस्मरण भक्तीबद्दल पाहिलं आणि त्याच्या पाठोपाठ ज्ञानेश्वरीमध्ये आलेली नामस्मरण भक्ती आणि हरिपाठामध्ये आलेली नामस्मरण भक्ती असा विषय आपण पाहिला। मागच्या वेळेला मी सांगायला सुरुवात केली की आपण नवविधा भक्ती ज्ञानेश्वरीमध्ये आलेली असा विषय मुळातून सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत प्रथम श्रवणाविषयी आपण पाहिलं। या गोष्टीला 4 वर्ष झाली। अत्यंत हळुवार चित्तानी रुजू अंतकरणानी श्रद्धा प्रेम आदर राखून वक्त्याशी एका आंतरिक बळीकरी आपल्या स्वतःला बदलण्याच्या इच्छेनी सर्व इंद्रिय एकवटून श्रवण करणं ही गरजेची गोष्ट आहे। याला एकल अवधान असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। श्रवण करत असताना अवांतर विचार डोक्यामध्ये न उठणं, जो विषय चाललेला आहे त्या विषयाच्या संदर्भात देखील विश्लेषणात्मक काहीही हालचाली न करणं, जसंच्या तसं श्रवण केवळ करणं आणि अंतःकरणापर्यंत पोहोचवणं ही श्रवणाची खूबी आहे. एका समर्पण भावानी श्रवण केल्यामुळं अतिशय मोकळ्या भावानी मोकळेपणानी असं श्रवण होतं, सगळ्या गाठी हृदयाच्या उलगडतात. आणि श्रोता हा हळूहळू श्रवणाच्या विषयांनी भारला जायला सुरुवात होते, त्याला ते ध्येय वाटायला लागतं. जे आपण ऐकतो आहोत तसं जीवन जगावं अशी तीव्र इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. प्रतिपाद्य विषय हा जर जीवन ध्येय बनला तर श्रोता हा हळूहळू समाजामध्ये असाधारण व्हायला लागतो, म्हणजे समाजाची जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीपेक्षा काही विशेष वर्तणूक तो जाणीवपूर्वक अंगीकारतो, त्यामुळे समाजात त्याला असाधारण समजलं जातं. साधारणापासून असाधारणापर्यंत, कारण कोणीही जे करत नाही अशा प्रकारचा परमार्थ मार्ग अनुसरण्यासाठी तो प्रवृत्त होतो. आणि या श्रवणामधून कीर्तनाचा जन्म होतो असं मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं. सुरुवातीला जे तर्कबुद्धीशी केवळ संबंध असलेलं असं श्रवण असतं ते नंतर जेव्हा अंतःकरणापर्यंत जाऊन पोचतं आणि अंतःकरणापासून श्रवण व्हायला सुरुवात होते तेव्हा ध्येय प्रधान असं त्याला जसं वाटायला लागतं तसं ज्याच्याकडून श्रवण करतोय त्या व्यक्तीविषयी देखील अपरिमित आदर, प्रेम, श्रद्धा त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. त्याच्या केंद्रस्थानी आपलं ध्येय येऊन पोचतं. तसंच त्याच्या केंद्रस्थानी आपण ज्याच्याकडून श्रवण करतो ती व्यक्ती येऊन पोचते आणि बाकीचं सगळं जीवन जणू परिघावर जातं, बाजूला जातं. त्याला श्रवणाच्या विषयाची गोडीही लागते. तसं ज्याच्याकडून आपण श्रवण करतो त्या वक्त्याविषयी अति आदर निर्माण होतो आणि या सर्वाचं पर्यवसान सहजच आपल्या आतल्या अंतःकरण वृत्तीला हा सगळा उपक्रम अति भावल्यामुळं आणि तेच जीवनाचं ध्येय अशी निश्चिती झाल्यामुळं या सगळ्याचं पर्यवसान आपण जे करतो त्याची स्तुती करण्यामध्ये सुरू होतं, प्रगटीकरण सुरू होतं. तो सांगायला लागतो की आम्हाला फार चांगला मार्ग मिळाला, याला कीर्तन म्हणतात. आमचं जे आधीचं जीवन होतं ते आधीचं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्यात फार फरक पडला असं तो सांगायला लागतो. तो म्हणतो की आमच्यामध्ये किती बदल झाला, आमच्या वर्तणुकीत बदल झाला, आमच्या विचारांमध्ये बदल झाला, आमच्या आचारामध्ये बदल झाला, आमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला. पूर्वी आम्ही कसा विचार करत होतो, आम्ही कसं वर्तन करत होतो आणि आता आम्ही जो विचार करतो जो वर्तन करतो त्यामुळे आम्हाला शांती समाधान मिळायला सुरुवात झाली, आमचं जीवनच उंच पातळीवर गेलं असं सांगण्याची अनिवार्य ओढ त्याला निर्माण होते आणि तो ते सांगतो. म्हणून प्रतिपाद्य विषयाचं याला कीर्तन म्हणायचं, स्तवन म्हणायचं आणि असं स्तवन तो जे सुहृद भेटतात त्या सुहृदांना सांगायला सुरुवात करतो, नातेवाईकांना सांगतो, मित्रमंडळींना सांगतो, ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना सांगतो. तसंच त्या विषयाची थोडी बहुत स्तुती करतो आणि तो विषय ज्याच्याकडून आपण ऐकतो त्याचीही स्तुती करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे श्रवणातून कीर्तनाचा जन्म होतो. कीर्तन हे किंवा अशा प्रकारचं स्तवन हे वाणीचं प्रगटीकरण हे मुख्यतः आहे. तो वाणीनी हे सगळं सांगतो पण वाणीबरोबर कोणी लेखनही करेल आणि सांगेल की हा खूप प्रशस्त मार्ग आहे. लेखन करून सांगेल की स्वरूपानंद कसे मोठे संत होते, लेखन करून सांगेल की माधवनाथ कसे मोठे संत होते, लेखन करेल तुकोबांविषयी ज्ञानोबांविषयी, त्यालाही कीर्तनच म्हणू आपण. हे प्रगटीकरण आहे. या प्रगटीकरणाचे प्रकार आपण कीर्तन भक्ती या संदर्भात पाहिले. हे सगळं झालेलं आहे. हे जे कीर्तन आहे हे कीर्तन आपण चार पाच प्रकारांनी पाहिलं. एक म्हणजे प्रतिपाद्य जो विषय आहे तो विषय सतत चिंतन करावासा वाटतो, त्याप्रमाणे मग बोलावासा वाटतो, सांगावासा वाटतो, त्याची स्तुती स्तव करावंसं वाटतं. म्हणून तत्वचिंतन, तत्वाचं प्रगटीकरण आपल्या शक्यतेप्रमाणे तो करायला सुरुवात करतो. कोणाला पती असेल तर पत्नीला सांगेल, न राहून सांगणं म्हणजे कीर्तन. पत्नी असेल तर पतीला सांगतील, दोघं मिळून मुलांना सांगतील, अजून जे सुहृद आहेत त्यांना सांगतील. या तत्वचिंतनाच्या प्रगटीकरणामुळे ध्येय निर्मिती अजून, ध्येय निश्चिती अजून होते, पक्की होते. मन बुद्धी याला अजून सूक्ष्मता प्राप्त होते. आणि हे सगळं करत असताना श्रवण अनिवार्यपणाने तो करतच राहतो. अशा प्रकारे तत्वचिंतन, तत्व प्रगटीकरण हा एक मार्ग झाला, कीर्तनाचा मार्ग झाला. पण चरित्र वर्णन या पद्धतीने तो अजून कीर्तन करायला सुरुवात करतो. निर्गुण परमात्माच सगुण झालेला आहे, तोच विष्णू झालेला आहे, तोच शिव झालेला आहे, तोच दत्त झालेला आहे, तोच गुरु झालेला आहे. अशा पद्धतीने तो चरित्राचं वर्णन करतो, स्तवन करतो, रामचंद्रांचं स्तवन करतो. सवाया म्हणायला सुरुवात करतो. हे कीर्तनच आहे. आणि त्याच्यातून तो त्यांचं चरित्र सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं असं जे चरित्र वर्णन आहे ते चरित्र वर्णन आपण सगळं पाहिलं. मागा बाळपणी येणे श्रीपती, जई एक वेळ खादली होती माती, तई कोपोनिया हाती यशोदा धरिला. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, मधुवनामध्ये ध्रुवाला देखील यांनी असंच केलं. जैसे कपोल शंखे शिवतले, कपाळाला शंख लावला, मग वेदांची मतीचे ठेले ते लागला बोलो. ध्रुवाच्या आज्ञाचक्रापाशी शंखांनी स्पर्श केला. अशा प्रकारे काय काय चरित्र भगवंतांचं होऊन गेलं त्याच्याविषयी सांगायला, त्याच्याविषयी सांगणं म्हणजे कीर्तन. आपण आता जे स्वामीजींच्या आठवणी सांगतो आहोत ते कीर्तनच आहे, कीर्तन भक्तीच आहे. या कीर्तन भक्तीमुळे ज्यांचं जीवन परमात्म्याशी एकरूप झालेलं आहे असे महात्मे, भक्त अथवा भगवंत यांचं पूर्वी घडलेलं जीवन आणि त्याची स्तुती स्तवन असं केल्यामुळे जर काही होत असेल तर आपली ध्येय निश्चिती अजून पक्की होते. कीर्तनाचा फार मोठा लाभ आहे. मला मात्र सांगायचं आहे की हे कीर्तन हे श्रवणातून सहज निर्माण झालेलं आपलं ध्यासासारखं असं व्हावं, करमणुकीचं कीर्तन नव्हे. कीर्तनाचा अजून एक प्रकार म्हणजे गुणवर्णन. भगवंतांचे जे विविध प्रकारचे गुण, दातृत्व, शौर्य, औदार्य, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, याच्या संबंधी बोलणं आपण पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये कसं वर्णन केलेलं आहे. थोर महात्मे होऊनी गेले चरित्र त्यांचे, पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध करा. त्यांचे गुण आहेत ते गुण जेवढे आपल्याला स्वीकारता येतील, घेता येतील, तेवढा गुणांच्या अंगाने गुणांचा अभ्यास करणं, त्याची स्तुती स्तवन करणं हा कीर्तनामध्ये भाग मोडतो. याच्यामुळे जर काही होत असेल तर कर्तव्य अकर्तव्य निर्णय, जसं युधिष्ठिर विचारतात की यावेळेला जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले ते त्यांनी कसं वर्तन केलं ते मला सांगा, हे समजून घेतल्यामुळे अशाच पेच प्रसंगात आपण कसं करायचं, धर्म काय आहे, न्याय काय आहे, कर्तव्य म्हणून कसं उचित आहे, याच्या प्रकारे या बाबतीतलं मार्गदर्शन या कीर्तनानी होत राहतं. उत्तम जीवनाची प्रेरणा मिळते. सुख दुःख इत्यादींना समत्व बुद्धीनी कसं तोंड दिलं याच्या आधी आपल्या आधी अनेक महात्म्यांनी ते जसं समजतं तसं आपल्यालाही त्याच्यातून काही एक दिशा मिळते आणि सन्मार्गावर आपण सतत राहण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं चरित्र गायन, गुणगायन हे प्रेरणादायक असतं. साधना मार्गावर राहण्यासाठी देखील प्रेरणादायक असतं. आपण श्रीधर स्वामीजींचं चरित्र मागच्या गुरुवारी पाहिलं, त्या चरित्रातून आपल्याला आपल्या परीने आपल्या पुरती तरी एक प्रेरणा मिळते. आपण सगळं जीवन जरी त्यांच्यासारखं जगणं शक्य नसलं आपल्याला तरी देखील, विनोबा म्हणतात की सूर्य जेव्हा आपल्या स्वतःला 100% जाळून घेतो तेव्हा आपल्या ठिकाणी जिवंत राहण्या एवढी उष्णता निर्माण होते. तो जर स्वतःला विजवून टाकेल तर आपण विजलोच समजा. आपल्याकडे जी काही 97-98 डिग्री टेम्परेचर आपलं असतं ते त्याच्यामुळे आहे. तो आपल्या सगळ्या स्वतःला पूर्ण जाळून घेतो तेव्हा आपल्या ठिकाणी धुगधुगी आहे. तसं संतांचं जीवन खूप परिपूर्ण आहे पण त्याच्यातून आपल्या जीवनाला आवश्यक एवढं तर आपल्याला निश्चित उचलता येतं. अजून एक महत्वाची बाजू म्हणजे रूपवर्णन. या रूपवर्णनाचा आपल्या देहभावाशी संबंध आहे. आपल्याला रूपाचं वर्णन करायला आवडतं, रूपाची वर्णनं ऐकायला आवडतात. सगळं ललित वाङ्मय या रूपावरच आधारित आहे. रूपाकडे असणारी आपली ओढ हे त्याला कारण आहे. तत्वाची बाजू ही चरित्राची एक बाजू आहे तर दुसरी बाजू म्हणजे देह आणि देहाचं प्रगटीकरण ही दुसरी बाजू आहे. ते तत्व जो होऊन राहिला त्याच्या देहाचं वर्णन. त्या देहाच्या वर्णनामध्ये मात्र एक फरक आहे की ते तत्वच रूपाच्या चरित्राच्या आणि देहाच्या वर्णनामध्ये ओतप्रोत भरून राहतं. भगवंतांच्या सौंदर्याचं वर्णन केल्यामुळे कोणाच्या मनात काम निर्माण होत नाही, विकार निर्माण होत नाही, वासना निर्माण होत नाही. इतर ठिकाणी रूपाचं वर्णन आणि देहाचं वर्णन केल्यानंतर वेगळे भाव निर्माण होतात. इथं देवी लक्ष्मी किती सुंदर आहे असं म्हटल्यानंतर कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाहीत, कारण ती देवी तिचं मूळ स्वरूप हे परमात्म्याचं आहे याचं भान ऐकत असताना राहतं. या गीता तत्वाबद्दल देखील प्रत्यक्ष आदिनाथ भवानी आई पार्वतीला सांगताना असंच म्हणतात की देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखजे गीता तत्व. याच्यामध्ये तिच्या सौंदर्याचंही वर्णन आहे, तसंच तिच्या अंतर्यामी असणाऱ्या शाश्वत तत्वाचं वर्णन आहे. आपण देवीकडे त्या पद्धतीने पाहतो, देवांकडे त्या पद्धतीने पाहतो. त्यामुळं रूपवर्णनानी आतल्या अद्वैत निर्गुण अशा स्वरूपाचेच गौरव होतात. तुकाराम महाराज म्हणतात की पाहिन श्रीमुख आवडीने, श्रीमुख आवडीने मी पाहिन. आणि हे अत्यंत आवड धरून पाहत असताना दिव्य भाव, परमात्म्याविषयीचा अत्यंत प्रेमभावच अंतःकरणात निर्माण होतो. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही, अशा वर्णनानी अजून पवित्र भाव निर्माण होतो. सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार, वर्णन तर मुखाचं आहे पण अंतःकरणामध्ये कोणाचं मुख आहे आणि तो स्वरूपानी कोण आहे याचं सतत भान असतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा अर्थ काय? अति सुंदर पुरुष. पण तशा प्रकारचा कोणताही विपरीत भाव विकाराच्या अंगांनी निर्माण होत नाही. त्याला सौंदर्य मदनासारखं जरी लाभलेलं असलं तरी अंतःकरणात अत्यंत निष्काम असलेला, परब्रह्म निष्काम तो हा असा हा आहे हेही माहीत असतं. आणि ही गोष्ट मोठी दिव्य आहे. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, याच्याकडे पाहण्यामध्ये जे सुख आहे त्या सुखाला देखील अंत पार नाही. कारण याच्या दर्शनाच्या कितीतरी पलीकडे याचं दर्शन भरून राहिलेलं आहे. नुसत्या बाह्य दर्शनाचा इथं संबंध नाहीये. याच्या बाह्य दर्शनाने कितीतरी आंतरिक भाव प्रगट होतात, परमात्मा प्रगट होतो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. डोळे भरून पाहत असताना त्याचं रूप जसं दिसतं तसं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण असा हा आहे, एवढा व्यापक भाव निर्माण होतो. म्हणून रूपवर्णनानी भावाचं उद्दीपन होतं, भावशुद्धी होते, शांती मिळते, सुख मिळतं. जो परमात्मा डोळ्यांनी पाहणं अशक्य असा परमात्मा आपण डोळ्यांनी पाहिला, अशा प्रकारचा भाव अंतःकरणात निर्माण होतो. आणि सद्गुरूंना पाहून देखील असाच भाव निर्माण होतो. अशा प्रकारच्या श्रवण आणि कीर्तनातून चढत्या वाढत्या भांजणींनी ध्यास निर्माण होतो. गोडी अजून अजून ते गोडी जीवे न सोडी ऐसे झाले असं व्हायला लागतं. जीवाभावाला असं वाटतं की ही गोडी आता नको सोडायला. आणि हा ध्यास जेव्हा परमोच्च स्थितीला पोचतो तेव्हा श्रवण चालू आहेच, कीर्तन चालू आहेच, अशा प्रकारची स्तुती. पण त्या कीर्तनाला मी म्हणेन अजून थोडा कॉम्पॅक्टनेस येतो. खूप भाराभर शब्द त्या कीर्तनामध्ये जे होते ते चालू राहतील, पण त्याच्यातूनच अजून एक क्रांती घडते असं म्हणेन मी. उत्क्रांती, क्रांती घडते, इनोव्हेशन काही निर्माण होतं. तर कीर्तनातूनच नुसतं राम म्हटल्यानंतर रामाचं चरित्र, रूप, गुण आणि राम परमात्मा आहे एवढा भाव डोळ्यासमोर येतो. आता गरज पडत नाही की रामाच्या रूपाचं वर्णन करा, गुणाचं वर्णन करा, परमात्म्याचं वर्णन करा आणि तेच रामाचं आहे असा तर्क लढवा, चरित्र वर्णन करा. नुसतं राम म्हटल्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात, तेव्हा कीर्तनच नामस्मरणात परिणित होतं. कीर्तनच, नामस्मरण हे कीर्तनच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी, तुम्ही पहा आता या सगळ्या गोष्टीत ज्ञानेश्वर महाराजांनी कशा लिहिल्या, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले, असं म्हणताना कीर्तनाचंही वर्णन केलं आणि त्याच्या पुढे लगेच कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कीर्तनाबद्दल बोलले आणि कीर्तनाच्या पाठोपाठ नामस्मरणाबद्दल बोलले, कारण कीर्तनातून नाम अपरिहार्य आहे. या क्रमाने जर परमार्थामध्ये प्रगती झाली, या क्रमाने जर भाव निर्माण झाले, नामस्मरणामध्ये प्रेम वाटत नाही, श्रवण करतोस, श्रवणाने काही जे ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल खूप प्रेम, रात्रन दिवस तोच ध्यास प्रतिपाद्य विषयाचा, असं कधी झालंय तुला? हे अनावर होऊन तू जे ऐकतोस त्याची कधी स्तुती केलीस? कधी परमात्म्याची स्तुती करून पाहिलीस? या स्तुतीचा कॉम्पॅक्टनेस नामामध्ये आलेला आहे. नामामध्ये प्रेम एकदम कसं निर्माण होईल? परमात्म्याविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. परमात्म्याविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे तर मग श्रवण करायला पाहिजे. या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे. म्हणून साधना यशस्वी होत नाहीत. नामस्मरण हे अपरिहार्यपणाने सुरू होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णो हो भगवन नमस्ते, असं म्हणत असताना सगळं आठवायला सुरुवात होईल. कधी रूप आठवेल, कधी गुण आठवतील, कधी परमात्मा आठवेल, आणि काही आठवलं तरी श्रेयस्कर आहे. कधी तुम्ही त्याला स्वतःला आपलं नाथ म्हणायला सुरुवात करता, लक्षात देखील येत नाही. कीर्तनामध्ये खूप शब्दांचा वापर आणि सखोल भाव आहे, तर नामस्मरणामध्ये हाच खूप शब्दांचा वापर आणि सखोल भाव पण एखाद दुसऱ्या शब्दामध्ये व्यक्त होतो. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वह नाम कुछ और, असं जे म्हटलेलं आहे ते हे नाम आहे. अशा प्रकारची प्रीती नामस्मरणाबद्दल सहजगत्या निर्माण होते. आणि जसं परमात्म्याबद्दल तसंच सद्गुरूंबद्दल देखील. ते भाऊसाहेब महाराज केतकर गोंदवलेकर महाराजांना म्हणाले की मला श्रीराम जयराम जय जयराम म्हणताच येत नाही, मी महाराज महाराज असंच म्हणतो, त्याच्यातच माझं सगळं नामस्मरण होतं. म्हणून सद्गुरूंचंही नाम अशाच भावानी यायला सुरुवात होते. तुम्ही कुठं देवळात गेलात, नमस्कार करताना म्हणता की स्वामीजी. सत्यनारायणाच्या पूजेला गेलात आणि तिथं नमस्कार करताना म्हणता की स्वामीजी. याचं कारण, आता ते नाम तुमच्या आत अशा पद्धतीने हळूहळू मुरायला लागलं. या नामस्मरणाने साधायचं जर काही असेल तर जीव आणि शिव यांचं ऐक्य साधायचं. नाम नामी आणि नधाक, म्हणजे नाम हे साधन, स्तुती करण्याचं साधन. नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो परमात्मा, आणि नामधारक म्हणजे आपण जीव. त्या गोडीपोटी अभेद होतो. अभेद होतो याचं कारण गोडी निर्माण झालेली असते आणि त्या गोडीमुळे अभेद होतो. तुम्ही असं दृश्य कधी पाहिले का की लहान मूल नुकतंच बोलायला लागलेलं आणि सारखं आईला हाक मारतं, सारखं. आणि त्यांनी असं 4, 5, 10 वेळेला हाक मारल्यानंतर मग आई अगदी न राहून त्याला हो रे बाळा असं म्हणते, हो रे राजा असं म्हणते, हो रे मन्या असं म्हणते. त्यावेळेला त्यांचं अगदी ऐक्य असतं बरं का. म्हणजे ज्या प्रेमानी मूल सारखं आईला हाक मारतं ते पाहून आई तितक्याच प्रेमाने अगदी न राहून जेव्हा मुलाला हो रे असं म्हणते तेव्हा आई आणि मूल अगदी एक झालेलं असतं. काही फरक नाही, त्या मुलाला काही सुचत नाही आणि तसं आईला देखील होऊन जातं. तसं नाम घेताना जेव्हा तुम्ही न राहून सारखं नाम घेता तेव्हा परमात्मा तुम्हाला हो रे सोन्या म्हणेल. असं जर झालं तर याला अभेद म्हणतात. हे तुम्हाला कसं समजेल तर आनंदामुळे समजेल, शांतीमुळे समजेल. अशा तऱ्हेने कीर्तन तर अतिपरिणामकारक आहेच. पण नामस्मरण हे देखील तेवढंच किंवा काकणभर जास्त सरस असं राहील, इतकं परिणामकारक राहील. पण तुम्ही ते लक्षात घ्या की हा कीर्तनाचाच परिपाक आहे, श्रवणाचा कीर्तनाचा परिपाक आहे. भगवद्गीतेमध्ये मात्र हा विषय नामाचा विनियोग म्हणून आलेला आहे. ओम तत्सत हे नाम त्या काळी औपनिषदिक नामं होती. त्या काळी असं श्रीकृष्ण नाव नव्हतं जेव्हा श्रीकृष्ण स्वतः लीला चरित्र करत होते. थोडे त्यांना ओळखणारे भक्त त्यांचं नाम घेत असतील. तसं रामांचं नाव हे तेव्हा प्रचलित असेल. पण ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामाबद्दल मात्र भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलं. ते अशा करता सांगितलं गेलं की नामस्मरणाला देखील आता एक शिस्त यायला हवी. नामस्मरणामध्ये देखील एक अनुशासन असायला पाहिजे, त्याचाही काही एक विनियोग असायला पाहिजे. म्हणून नामस्मरण करत असताना परमात्म्याचं स्मरण करा, ईश्वराचं स्मरण करा. त्याच्याबरोबर जगत ही परमात्म स्वरूप आहे अशी भावना राहून दे. आणि जो नाम घेतो आहे तोही वेगळा नको राहायला, त्यांनी आपल्या स्वतःला तेच समजायचं. अशा प्रकारचा नामाचा विनियोग भगवद्गीतेने सांगितला, तो आपण पाहिला. नामानी ईश्वर दर्शन, परमात्म दर्शन म्हणजे ईश्वराशी परमात्म्याशी एकरूपता. सच्चिदानंद श्री हरी दर्शन म्हणजे आपणच सच्चिदानंद आहोत, हरी आहोत, हरी म्हणजे परमात्मा. अशा प्रकारचा भाव निर्माण होणं, सगळं जगत हरिमय आहे असं वाटायला लागणं, नामधारक हरीशी एकरूप होऊन गेलेला आहे अशी नामधारकाची भावना होणं, राम कृष्ण शिव दत्त अशी अनेक नामं आहेत, परमात्मा भावानी त्यांचं स्मरण करणं. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मुखानी म्हणा, अद्वैत भावानी म्हणा, सारासार विचार सांभाळून नामस्मरण करा, भावासहित करा. वाचेसी सद्गद जपे आधी, चिंतनासहित करा. हरीचे चिंतन सर्व काळ असं राहू देत आणि नामस्मरण करा. आणि साधूंच्या संगतीने करा, त्याच्यात तरणोपाय आहे. अशा प्रकारे उपदेश केला. जसा परमात्म्याबद्दल तसाच सद्गुरूंबद्दल. अशा प्रकारे श्रवणानी सुरू झालेली बाह्य यात्रा, शरीराला घेऊन येणं, शरीर देहाला जिथं श्रवण चालतं तिथं इथून सुरू होते आणि मग श्रवणातली देखील अंतरयात्रा, ध्येय निश्चिती, गोडी निर्माण होणं, इथपर्यंत तुम्ही जाऊन पोचणं। ध्येय निश्चिती झाल्यावर स्वतःला बदलायचा विचार अंतःकरणामध्ये सुचणं, स्फुरणं, अहंकार अर्पण करणं, ज्याच्याकडून श्रवण करतो आहोत त्याच्या ठिकाणी सगळा अहंकार अर्पण करणं, परमात्म्याच्या ठिकाणी सगळा अहंकार अर्पण करणं, याच्यातून बुद्धीपासून अंतःकरणापर्यंत असा एक आंतरिक प्रवास घडणं, परमात्म प्राप्तीच्या विषयात अत्यंत गोडी लागणं, आपलं जीवन हे परमात्म प्राप्तीनेच संपावं, जीवन ध्येय जीवन निश्चिती देखील होणं, असं झाल्यानंतर या मार्गाची स्तुती स्तवन करणं, हा मार्ग ज्यांच्याकडून कळला त्यांची स्तुती स्तवन करणं, परमात्म्याची स्तुती स्तवन करणं, अशा प्रकारची प्रेरणा निर्माण होणं, कोणीतरी तुमच्या गुरुस्थानी येणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं, तो तुमच्या केंद्रस्थानी असणं आणि मग त्याच्यातूनच तत्वाचं स्तवन, रूपाचं स्तवन, गुणांचं स्तवन, चरित्राचं स्तवन, अशा प्रकारे न राहून या गोष्टी घडायला सुरुवात होणं, ही कीर्तन वृत्ती अधिक सखोल होते तेव्हा एखादा शब्द पूर्ण आणि एखाद्या शब्दाच्या उच्चारांनी कीर्तनच जणू साधणं, असं नामस्मरण सुरू होणं, नामानी आनंद अधिक आनंद, नामानी नाम नामी नामधारक यांची एकरूपता साधणं, आपण आनंद स्वरूप होऊन राहणं, शांती समाधान अद्वैत भावना अशी प्राप्त होणं, परमात्मा आणि आपण एक, सद्गुरू आणि आपण एक, अशा प्रकारचा भाव साधनेच्या वेळेला प्राप्त होणं, असं झाल्यामुळं घडतं असं की आपण ज्या परमात्म्याच्या संदर्भामध्ये, ईश्वराच्या संदर्भामध्ये अथवा सद्गुरूंच्या संदर्भामध्ये इतकं प्रेम राखतो, इतकं श्रवण करतो, त्यांच्याविषयी पूज्य भावना दिवसेंदिवस वाढायला सुरुवात होते। ही इतकी वाढते आणि अहंकार गळून पडण्याची प्रक्रिया इतकी सखोल होते की तुम्ही भगवंतांचे पाय धुवायला तयार होता, तुम्ही सद्गुरूंचे पाय धुवायला तयार होता। ज्यांच्या कृपेनी आपल्याला इतका आनंद झाला, श्रवण तर चालूच आहे, त्यांच्याविषयी अति प्रेम, अति नम्रता, अति शरणागती, अति कृतज्ञता हृदयाच्या ठिकाणी दाटून यायला सुरुवात होते आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो आतापर्यंत श्रोता होता, तो स्तुती करत होता, तो नामस्मरण करत होता आणि तो आनंद मिळवत होता, आता तो वाकायला तयार होतो। जेव्हा तो अशा रीतीने वाकायला तयार होतो आणि वाकतो त्याला पादसेवन असं म्हणतात। आता आपण ज्या भक्तीविषयी पाहणार आहोत त्याची प्रस्तावना मी करतो आहे। पादसेवनाची समर्थांनी केलेली व्याख्या अशी आहे की काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. पादसेवन तेच जाणावे, तेच पादसेवन. त्याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये काया वाचा मनोभावे. आता वाचेचं आहेच जे कीर्तनाच्या आणि नामस्मरणाच्या अंगाने सुरू झालेलं आहे, मनाचं आहेच जे श्रवणाच्या वेळेला सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा काया नम्रतेनी झुकते तेव्हा पादसेवन सुरू होतं. ध्येय निश्चित तर श्रवणाच्या वेळेलाच झालेली आहे, पण आता त्याला अजून स्पष्टता येते. हे सगळं सद्गती करता करायचं. सद्गती याचा अर्थ परमात्मा प्राप्ती, स्वरूपबोध. हे ध्येय म्हणून निश्चित होतं आणि या ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू करतानाच श्रवण, श्रवणातून कीर्तन, कीर्तनातून विष्णुस्मरण आणि याच्यातून एक प्रकारचा विशिष्ट कृतज्ञतेचा, प्रेमाचा, असा भाव अंतःकरणामध्ये अति उचंबळून यायला सुरुवात होते. श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण यांनी हळूहळू अद्वैत बोधापर्यंत देखील साधना काळी तर तो स्पर्श करायला सुरुवात करतो. त्यावेळेला त्याच्या देह मन बुद्धीला अजून शरणागतीची आस असते. समर्थांचे शब्द आहेत, न ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. आता पादुका शब्द यायला सुरुवात झाली, आता पादसेवन सुरुवात झालं. त्याच्यामध्ये देखील देहाच्या मध्ये तो पायापर्यंत झुकतो. सुरुवात झालेली होती सद्गुरूंच्या मस्तकापासून. त्यांच्या बुद्धीतून येणारं श्रवण, तर्कातून येणारं श्रवण तुम्हाला आवडत होतं, त्यांच्या मुखातून येणारं श्रवण तुम्हाला आवडत होतं आणि सर्वात शेवटी लक्ष तुमचं त्यांच्या पायांकडे जातं आणि तिथं तुम्ही नम्र होता. सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होण्याची एक ओढ निर्माण होते. भगवंतांच्या चरणांशी नतमस्तक होण्याची ओढ निर्माण होते. म्हणून नमस्कारात फरक पडतो. आपण पंढरपूरच्या आनंद यात्रेला गेलो तर कितीतरी साधक असं म्हणाले की आम्ही याच्या आधी पंढरपूरला गेलेलो होतो, नमस्कार केलेला होता. पण इथं केलेला नमस्कार आनंद यात्रेच्या वेळेला वेगळा ठरला. पंढरपूरला राहणारी मंडळी म्हणत होती की आम्ही रोज दर्शनाला जात होतो पण नुसता देव आहे आणि नमस्कार करायचा अशा भावनेने गेलो. आता तुम्ही पायांकडे पाहून गेलात, मूर्तीकडे पाहत नव्हतात. मूर्तीकडे पाहिलं जेमतेम, पण तुझे पायी सुख सर्व आहे अशा प्रकारची अति नतमस्तक भावना निर्माण झाली. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. तयारी न करता जर दर्शनाला गेलं तर तुम्ही कोणतंही दृश्य पाहता तसं दृश्य पाहता, तशी मूर्ती पाहता. त्या मूर्तीच्या ठिकाणी विशेष काही पाहत नाही. तुम्ही राजा रवी वर्माची पेंटिंग पाहता, त्याच्यात देवादिक जसे पाहता तसेच कुठेही देवळात गेलात तर तशाच मूर्ती पाहता. कलाकृती म्हणून मूर्ती पाहायला आता तुम्ही जात नाही. जगतामध्ये बाहेरची गोष्ट तुम्ही केवळ दर्शन म्हणजे नुसतं पाहणं या अंगाने पाहता, तसंच देवळात मूर्ती पाहता. म्हणून आधीचा नमस्कार आणि आत्ताचा नमस्कार याच्यात फरक पडला. अशा करता फरक पडला की आतापर्यंत ज्या साधना हाताळल्या त्याच्यापासून मिळणारी शांती, समाधान, सुख यामुळे अति कृतज्ञता निर्माण झाली. जो काही आनंद मिळतो तो आनंद हा परमात्म्याच्या कृपेचं फळ म्हणून मिळतो असं समजल्यामुळं, असं लक्षात आल्यामुळं त्यांची आपल्यावर कृपा आहे हा भाव वर्धिष्णू होतो. आणि अशा भावनेत केलेला नमस्कार हा वेगळा ठरतो. त्या नमस्काराने सुख मिळायला सुरुवात होते, अधिक सुख मिळतं. निर्गुणाला नमस्कार कसा करणार? पण जो निर्गुणाच्या बोधावर आहे त्याच्या पायावर नमस्कार करण्यामुळे निर्गुणाला स्पर्श झाल्यासारखं वाटतं. पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे. पाऊल पाहणारा देह नाहीसा होतो, त्यामुळे पाऊल नाहीसं होतं. आपण परमात्म्याशीच समरस होऊन जातो. सद्गुरूंशीही अशाच प्रकारे नमस्कारांनी समरसता साधता येते. आपलं जीवन अहंकाराच्या अधिकाधिक समर्पणामुळं अधिकाधिक उंच पातळीवर असं जातं. यांच्या चरणांशी आपल्याला मिटवून टाकलं तरी कमी असं वाटतं. देह ठेवल्यानंतर श्वासच थांबले, समाधान झालं, पुढचा श्वासच नाही घेतला गेला तरी चालेल, इथं देह पडला तरी चालेल अशी भावना निर्माण व्हावी. इतका उत्कट समर्पणाचा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा पादसेवन घडतं. आणि अशा प्रकारच्या मनोभावानी, कायेनी वाचेनी सद्गुरु सेवा करावी, परमात्म्याची सेवा करावी. सद्गुरु जर भेटले नसतील तर मूर्तीशी संबंध आहे. तोपर्यंत हे भाव सांभाळायचे कसे? तर मूर्तीच्या ठिकाणी. जर सद्गुरु भेटले तर जगतामध्ये देव म्हणून फक्त तेवढे एकच असतात. सद्गुरु अथवा संत अथवा सज्जन यांच्याखेरीज कोणीही देव म्हणून नाही. बाकीच्या देवाच्या प्रतिमा आहेत, देवळं आहेत आणि तिथं देवाच्या प्रतिमा आहेत. विष्णू नाहीत, विष्णूंची प्रतिमा आहे. शंकर नाहीत, शंकरांची प्रतिमा आहे. पण चालते बोलते देव म्हणजे संत, कारण ते थेट सांगतात, थेट उपदेश करतात, त्यांचा सहवास मिळतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचा बोध आहे आणि त्यांनी देहही धारण केलेला आहे. त्यांची संगत देखील मिळते, त्यांच्याबरोबर बोलता येतं, हसता येतं. अशा सद्गुरूंविषयी अति कृतज्ञता निर्माण होते. परमात्मप्राप्तीचं ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून पादसेवन भक्ती, इथपर्यंत श्रवण, कीर्तन, विष्णोः स्मरण इथून तो येतो. हे करत असताना तो श्रवण करेलच, कीर्तन करेलच, विष्णोः स्मरण करेलच, पण अधिक समर्पित आता झालेला आहे. आता तो पायांपर्यंत आलेला आहे. जेव्हा तुम्ही मस्तक पायावर ठेवता तेव्हा एक व्यक्ती उभी असते आणि त्याच्या पायांवर तुम्ही तुमचं मस्तक ठेवत असता, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःला किती खालावलेलं असतं बघा, तुमचा अहंकार किती नम्र किती लीन केलेला असतो बघा, डोक्यावर डोकं ठेवून नमस्कार नाही होत, पायावर डोकं ठेवून नमस्कार होतो। अशा प्रकारे पादसेवन भक्ती समर्थ म्हणतात की तीच जाणायची, काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे। सद्गती हे त्याच्यामध्ये उद्दिष्ट असलं पाहिजे। या पादसेवनाविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटले ते तर आपण बघणारच आहोत, पण त्याची संकल्पना दासबोधामध्ये देखील फार सुंदर स्पष्ट झालेली आहे, त्यामुळे आपण दासबोधातली देखील पादसेवन भक्ती पाहणार आहोत। पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे सगळे पादसेवनामध्येच मोडतात। पादसेवनामध्येच अर्चन येतं, वंदन येतं आणि दास्य येतं, आणि दास्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी येतातच येतात। म्हणून आपण हा सगळा ग्रुप पाहणार आहोत, पादसेवनम अर्चनम वंदनम आणि दास्यम। त्यामुळं पादसेवनाबद्दल आपण पाहणार आहोत, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहायला सुरुवात करायच्या आधी अर्चनाबद्दल देखील पाहणार आहोत, वंदनाबद्दल देखील पाहणार आहोत, दास्याबद्दल देखील पाहणार आहोत आणि ओव्या एकत्रित रीतीने पाहणार आहोत। फार मोठा आपल्या जिव्हाळ्याचा असा विषय सुरू झालेला आहे। सगळ्या परमार्थाचा पाया खरा जिथपासून सुरू होतो ती नम्रता, ती पादसेवनापासून खऱ्या अर्थाने सुरू होते। आपण यथाकाल हे पाहतच राहू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।